आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आचारसंहिता काळांतल्या म्हत्वाच्या कामांक मंजुरी घेवपाक सरकारान मुखेल सचीव पुनीत कुमार गोयल हांच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. ही समिती कामासंदर्भात आयल्ल्या प्रस्तावाचेर अभ्यास करून गरजेचे ते प्रस्ताव वेंचणूक आयोगाक सादर करतली. कार्मिक खात्याचे अवर सचीव ईशान सावंत हांणी हे विशींचो आदेश जारी केलो. आचारसंहिता काळांत मतदार आकर्षित जातले अशा प्रकारच्यो घोषणा वा कामां सरकाराक करपाक मेळची नात, पूण कांय म्हत्वाच्या कामां खातीर वेंचणूक आयोगाची मान्यताय घेवपाक मुखेल सचिवांच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती सरकारान स्थापन केल्या. गरजेच्या त्या कामाचे प्रस्ताव सरकारी खात्यांच्या मुखेल्यांक थेट वेंचणूक आयोगाकडे सादर करचे पडटले. गरजेच्या कामाचे प्रस्ताव फावोशा कागदपत्रांसयत वेंचणूक आयोगाक सादर करून त्या प्रस्तावांक मान्यताय मेळून घेवची अशें ह्या आदेशान नमूद केला. आचारसंहिता लागू जाल्ल्यान राज्यांतल्या सगळे नोडल अधिकारी आनी स्वयंपूर्ण मित्रांनी मोहिमेखाला पंचायत पालिका वाठारांत सुरू आशिल्ली कामां आनी उपक्रम थांबोवचे अशे निर्देश नियोजन सांख्यिकी आनी मूल्यमापन खात्यान जारी केल्या. खात्याचे संचालक डॉ कैलाश गोखले हांणी ह्या संदर्भातले परिपत्रक जारी केला. लोकसभा वेंचणुके खातीर उमेदवारांक मंजुरी दिवपा खातीर भाजपच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल नवी दिल्लींत पक्षाच्या मुखेल कार्यालयांत जाली. ह्या बसकेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा आनी राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ, समितीचे वांगडी आनी राज्यांतले पदाधिकारी हाजीर आशिल्ले. 3 वरां परस चड काळ समितीन उमेदवारांच्या नावांविशी विचार विनिमय केलो. जागृता ही एक सतत प्रक्रिया आसा. हे खातीर मतदारां मदीं जागृता निर्माण करून 100% मतदानाचो उद्देश साध्य करपाचे प्रामाणीक यत्न जावंक जाय अशें साखळी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जेवार्सियो मेंडेस हांणी सांगला. उत्तर गोंय जिल्लोधिकारी कार्यालय आनी उच्च शिक्षण संचालनालय परवरे हांच्या सहकार्यान राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण संस्थेच्या सभाघरांत मतदार जागृताय कार्यावळींत ते उलयताले. उत्तर गोंय मतदारसंघाची मतदार जागृताय अधिकारी दिप्ती गांवकार ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ल्यो. उत्तर गोंयांतल्या कॉलेज आनी उच्च माध्यमिक शाळांतले स्वीप नोडल अधिकारी ह्या कार्यशाळेक हाजीर आशिल्ले. राज्यांतल्या शाळा महाविद्यालय आनी क्लबांनी स्वीप नोडल अधिकाऱ्यावरवी लोकजागृताय सुरू आसा. लोकशायेन मतदान ही एक म्हत्वाची प्रक्रिया, हे प्रक्रियेन मतदार हो राजा ह्या संदर्भात उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यांनी आयोजित केल्ल्या वेगवेगळ्या सर्तींनी जैतिवंत जाल्ल्यांक मानेस्तांच्या हस्तुकी ह्या वेळार इनामां भेटयली. बोरे फोणेच्या बोरीकर डेव्हलॉपमेंट ट्रस्टच्या संवसारीक बोरीकार संमेलनाचो 15वो वर्धापन दीस आज आयतारा 24 मार्च 2024 ह्या दिसा सांजवेळार 4 ते 7 मेरेन साईबाबा मंदीर सभाघरांत बोरये जातलो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेतो दामोदर मावजो अध्यक्ष आनी डॉ राजेंद्र हेगडे ह्या कार्यक्रमांत मुखेल सोयरे हाजीर आसतले. ह्या महोत्सवांत भुरग्यांच्या वेशभूषेची सर्त बोरे डेव्हलॉपमेंट ट्रस्टच्यो वर्सभर नियाळ दर वर्सा दिवपी 4 पुरस्कार 10व्या 12व्या वर्गांतल्या पयल्या आयल्या आनी मराठी विशयांत पयल्या आयल्या विद्यार्थ्यांचो भोवमान करतले. मेजर डॉ महाबलू दोतू बोरकाराच्या यादीक अंदू बोरी धन्वंतरी पुरस्कार डॉ शिरीश बोरकार हांकां भेटयतले. श्रीमती रुक्मिणीबाय बाळकृष्ण बोरकार हांच्या उगडासाक भेटोवपाक येवपी रुक्मिणीबाय समाजसेवा पुरस्कार मरणा उपरांत डॉ विनय सुर्लकार हांकां दितले. फोंड्या तालुका अंतरूज शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी वांगडी आनी शिगमोप्रेमी हांणी माड्डोळच्या देवी माळसा देवळांत नमन घालून अंतरूज शिगमोत्सवाक सुरवात केल्या. काल सांजवेळा 4 वरांचेर खेडेकार रोमटामेळ वांगडा वचून देवी माळसाक नमन घालून शिगम्याचो नाल दवरलो. ह्या वेळार शिगमोप्रेमी व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. ते उपरांत फोंड्या बस स्टँड लागसा देव श्री झरेश्वराक श्रीफळ अर्पण केले. कालच्यान शिगमोत्सवाच्या परबेक रितसर सुरवात जाल्या. फोंडेची शिगमोत्सव आनी रोमटामेळ सर्त मंगळारा 26 तारखेक सांजवेळा 30 फोंडेच्यान सुरू जातली. ह्या नमन घालपाच्या कार्यावळीत फोंड्या तालुका अंतरूज शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. 24 मार्च ते 31 मे मेरेनची पणजे शारांतली पे पार्किंग बंद दवरपाचो निर्णय पणजे महापालिकेन घेतला अशी माहिती पणजेचे महापौर रोहित मनसरात हांणी दिल्या. पणजे शारांत सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पावरी कामां सुरू आसा ते फाटभुंयेर हो निर्णय घेतिल्ल्याची माहिती तांणी दिल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.